मार्क अध्याय सहा. नंतर तो तेथून निघून स्वदेशी आला व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शब्बात दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे ऐकून थक्क होऊन बोलले,
याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? याला काय ही बुद्धी देण्यात आली आहे? आणि याच्या हातून केवढे हे पराक्रम होतात.
जो सुतार, मरियेचा पुत्र आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन यांचा भाऊ तो हाच आहे ना? आणि याच्या बहिणी येथे आपणा बरोबर आहेत ना?
असे ते त्याविषयी अडखळले. येशू त्यास म्हणाला,
संदेष्टा आपला देश, आपले नातलग व आपले घर यात मात्र सन्मान पावत नाही.
त्याने थोड्याशा रोग्यांवर हात ठेवून त्यास बरे केले. याशिवाय दुसरा कोणताही पराक्रम तेथे त्यास करिता आला नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. तेव्हा तो शिक्षण देत गावोगाव फिरला. नंतर तो 12 जणास बोलावून त्यास दोघे दोघे असे पाठवू लागला. त्याने त्यास अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की
वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका, तरी वाहना घालून चाला. दोन अंगरखे घालू नका. तुम्ही कुठेही एखाद्या घरात राहण्यास जाल, तिथेच त्या ठिकाणातून निघाल तोपर्यंत राहा. आणि ज्या ठिकाणचे लोक तुमचा स्वीकार करणार नाहीत व तुमचे ऐकणार नाहीत त्यास साक्ष भावी म्हणून तुम्ही तिथून निघताना आपल्या तळपायाची धूळ तिथेच झाडून टाका.
त्यांनी तेथून जाऊन लोकांनी पश्चाताप करावा अशी घोषणा केली. पुष्कळ भूते काढली आणि बहुत रोग्यास तैलाभ्यंग करून बरे केले. त्याचविषयी हेरोद राजाने ऐकले, कारण त्याचे नाव प्रसिद्ध झाले होते, आणि म्हटले,
बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्या ठाई हे पराक्रम होत आहे.
कोणी म्हणाले,
हा एलिया आहे.
दुसरे म्हणाले, हा संदेष्टा,
म्हणजे संदेष्ट्यापैकी कोणी एक आहे.
परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला,
ज्या योहानाचा मी शिरशेत करविला तो हा योहान उठला आहे.
हेरोदाने स्वतः माणसे पाठवून आपला भाऊ फिलिप याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून बंदीशाळेत जखडून ठेवले होते, कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते. व योहानाने त्याला म्हटले होते,
तू आपल्या भावाची बायको ठेवावी हे तुला विहित नाही.
याकरिता हेरोदिया त्याच्याशी द्वेषभाव धरून त्याचा वध करावयास पाहत होती. परंतु तिचे काही चालेना, कारण योहान धार्मिक व पवित्र पुरुष आहे हे ओळखून हेरोद त्याचे भय धरीत व त्याचे संरक्षण करीत असे. तो त्याचे ऐकून फार गोंधळात पडत असे, तरी हर्षाने त्याचे ऐकून घेत असे. नंतर एक सोयीचा दिवस आला. तेव्हा हेरोदाने आपल्या जन्मदिवसाच्या उत्साहात आपले प्रधान, सरदार व गालिलातील प्रमुख लोक यास मेजवानी केली. आणि हेरोदियाच्या कन्येने स्वतः आत जाऊन व नाच करून हेरोदास व त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यास खुश केले. तेव्हा राजाने त्या मुलीला म्हटले,
तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग, म्हणजे मी तुला देईन.
तो तिला शपथ वाहून म्हणाला की
माझ्या अर्ध राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.
तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली,
मी काय मागू?
ती म्हणाली,
बाप्तिस्मा करणारा योहान याचे शिर माग.
तेव्हा लागलेच तिने घाईने आत राजाकडे येऊन म्हटले की
बाप्तिस्मा करणारा योहान याचे शिर तपकात घालून आताच मला द्यावे अशी माझी इच्छा आहे.
तेव्हा राजा अतिखिन्न झाला. तथापि शपथांमुळे व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याच्याने तिला नाही म्हणवेना. राजाने लागलेच आपल्या पहारेकऱ्यातील एका शिपायास पाठवून त्याचे शिर आणावयास आज्ञा केली. त्याने बंदीशाळेत जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शिर तबकात घालून आणून मुलीला दिले. मुलीने ते आपल्या आईला दिले. हे ऐकून त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर उचलून नेऊन कबरेत ठेविले. मग प्रेषितांनी येशूजवळ जमा होऊन आपण जे जे केले व शिकविले ते सर्व सांगितले. तो त्यास म्हणाला,
अरण्यस्थली एकांती चला व थोडा विसावा घ्या.
तेव्हा ते मचव्यात बसून अरण्यस्थळी एकांती गेले. लोकांनी त्यास निघता पाहिले व बहुतांनी ओळखले. आणि तेथल्या सर्व नगरातून लोक पायीच येऊन तिकडे धावत जाऊन त्यांच्या अगोदर पोहोचले. तेव्हा येशूने बाहेर येऊन लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ज्या मेंढरास मेंढपाळ नाही त्यांच्यासारखे ते होते म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला. आणि तो त्यास बहुत गोष्टी शिकवू लागला. दिवस फार उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले,
ही जागा रान आहे व आता दिवस फार उतरला आहे. लोकांनी भोवतालच्या खेडापाड्यात जाऊन आपणाकरिता खाण्यास काही विकत घ्यावे.
त्याने त्यास उत्तर दिले की,
तुम्ही त्यास खावयास द्या.
ते त्याला म्हणाले,
आम्ही जाऊन 50 रुपयाच्या भाकरी विकत घेऊन त्यास खावयाला द्याव्या काय.
तो त्यास म्हणाला,
तुम्हाजवळ किती भाकरी आहेत जाऊन पहा.
पाहिल्यावर ते म्हणाले,
5 व 2 मासे.
नंतर त्या सर्वांनी हिरव्या गवतावर पंक्ती पंक्तीने बसावे म्हणून त्याने त्यास सांगितले. तेव्हा ते 100 100 व 50 50 पंक्ती पंक्तीने जसे काही वाफे असे बसले. मग त्याने त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून त्या त्यांना वाढावयास आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि ते 2 मासे त्या सर्वांस वाटून दिले. मग सर्वजण जेवून तृप्त झाले आणि त्यांनी 12 टोपल्या तुकडे उचलून नेले व माशांचेही नेले. भाकरी खाणाऱ्या मंडळीत 5000 पुरुष होते. नंतर, मी लोकसमुदायास निरोप देतो आणि तुम्ही मचव्यात बसून पलीकडे बेतसैदा येथे जा असे म्हणून त्याने लागलेच शिष्यास लावून दिले. मग त्यास निरोप देऊन तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्र झाली तेव्हा तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो एकटाच जमिनीवर होता. त्याने त्यास वल्ली मारिता मारिता हैराण झालेले पाहिले, कारण वारा तोंडचा होता. नंतर सुमारे रात्रीच्या 4th प्रहरी तो समुद्रावरून चालत त्याचकडे आला व त्यांच्या जवळून पुढे जाण्याच्या बेतात होता. पण ते त्याला समुद्रावरून चालता पाहून हे भूत आहे असे समजून ते ओरडू लागले,
हे भूत आहे,
कारण ते सर्व त्याला पाहून घाबरून गेले. तेव्हा तो लागलाच त्याबरोबर बोलू लागला व त्यास म्हणाला,
धीर धरा, मी आहे, भिऊ नका.
आणि तो त्यांच्याकडे मचव्यावर चढून गेला. तेव्हा वारा पडला. मग ते मनातल्या मनात फार आश्चर्यचकित झाले, कारण भाकरीची गोष्ट त्यांच्या ध्यानात आली नव्हती. त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते. नंतर ते पार जाऊन गणेसरिताच्या किनाऱ्यास पोहोचले व त्यांनी मचवा बांधून ठेविला. ते मचव्यातून उतरले तेव्हाच लोकांनी त्याला ओळखिले. मग ते चोहोकडे त्या अवघ्या प्रांतात धावत फिरले आणि जी मनुष्य दुखणेकरी होती त्यास बाजीवर घालून जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी येई तेथे तेथे नेऊ लागले. तो गावात नगरात किंवा खेड्यात कोठेही जाई तेथे ते दुखणेकऱ्यास बाजारात नेऊन ठेवी.
कृपया आपल्या वस्त्राच्या गोंड्याला मात्र स्पर्श करू द्या.
आणि जितक्यांनी त्याला स्पर्श केला तितके बरे झाले.